मन होता झाला आम्हा महाराजांची दोन बोट स्वर्ग राजीला आठीहून आलीन गेले थेट रंग महालाला शाली खुशालीच महाराष्ट्र दंग थारा झाला रंग महालात नवी बाया भेटली त्याला लावणीचा पाहून चिणगार रूपती कन्यार झाला बहादर पुरातनगार सांगू काय राजे हो
राजे हो
राजे फंद फितुरीला इष्टाच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला गुंग झाली स्वारी रंग महाली घुबडानी संधी साधली फितुरीची जाळी पसरली करणीला फळ त्यांच्या आली मरकट सेना भवताली भगवा झेंडा उडायला खाली सज तोफ खाण्यात झाली ही झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी इष्ट बाजी रवरवी तुम्हा नेणारी इष्टाची गाणी गाणार पोतर लावणी रचणार विनवितो तो माझ्या हिर तोच शाहीर यार या सार मैदानात राजे
हो राजे हो
एक एक मराठा गड किल्ला भासेल एक एक मराठा गड किल्ला भासेल पण फितुरीच्या मुळालाच सुरुंग ठासेल सह्याद्री पुनरपी खून हासेल तरी कपार जागतील नेत्री घालून येतेल अंगणी मिकाजाचा हिस्सा बघवून गेलं यावेळी मराठा कोण माग राहील इष्टाचा प्याला तो फोडून फिकून देईल राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल नवजो